अश्विन शुद्ध पक्षी अम्बा बैतली सिंहासनी हो। प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो। अम्बा वैतली सिंहासनी हो। प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो। मूल मंत्र जप करुणी भोवते रक्ष का ठेवुनी हो। ब्रह्मा विष्णु रुद्र आईते पूजन करुणी हो। उतो बोला उतो अम्बा भाई माऊलिता हो। उतो कारगर गती काय महिमा वर्णुचिता हो। दिवशी मिळती चौसष्ठ योगिनी हो। सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो। कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो। उदो कारगर जसी सकळा चामुंडा मिळुनी हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलिता हो। उदो कारगर जसी काय महिमा वर्णुचिता हो। तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो। मळवट पातळ तोळी कंठी हार मुक्त फळा हो। पदके काते पितांबर पिवळा हो। अष्टभुजा मिरगिती अंबे सुंदर दिसे लीला हो। उतो बोला उतो अंबा बाई माऊलिता हो। उतो कारगर जती काय महिमा वर्णुचिता हो। का पाहते प्रसन्न अंतकरणी हो। पूर्ण कृपे पाहते जगन माते मन मोहिनी हो। भक्तांच्या माऊली सूरते इतकी लोटांगणी हो। उतो बोला उतो अंबा बाई माऊलिता हो। उतो कारगर जती काय महिमा वर्णुचिता हो। पंचमीचे दिवशी व्रतते मांगल लिता हो। अर्घ्य पाद्य पूजने तुझला भवानी सरिती हो। रात्रीचे समयी करती जागरण हरी कथा हो। आनंदे प्रेमते आले सद्भावे पीडता हो। उतो बोला उतो अंबा बाई माऊलिता हो। उतो कारगर जती काय महिमा वर्णुचिता हो। We'll be right back. अद्भुत आनंद वर्तला हो जीवनी देवत्या हस्ती हर्षे गोंधळा घातला हो गौरी एक अर्चिता देशी हार मुक्त फळा हो दुर्गवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो उतो बोला उतो अंबा बाई माबोलिता हो उतो कार्यगणती काय महिमा वरुणुचिता हो सप्तमीचे दिवशी सप्त शृंग गडावरी हो जेथे तू नांदती भोवते पुष्पे नाना परी हो जाई तुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो संकटी पडता जेलून घेते वर्षे वरी हो उतो बोला उतो अंबा बाई माबोलिता हो उतो कार्य करदती काय महिमा वरुणोचिता हो
उतो बोला उतो अंबा बाई माबोलिता हो उतो कार्य करदती काय महिमा वरुणोचिता हो
अष्ट भुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगजननी हो मन माझे मोहिले चरण आलो तुझला गुणी हो धन पान देवनी सुखी केले अंतकरणी हो उतो बोला उतो अंबा बाई मा बोलिता हो उतो कार्य करदती काय महिमा वरुणोचिता हो नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो सप्तशती जप हो महवने सद्भक्ती करुणी हो अन्य नैद्याली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा सुप्तत्वा केले कृपे करुणी हो उतो बोला उतो अंबा बाई मा बोलिता हो उतो कार्य करदती काय महिमा वरुणोचिता हो
उतो बोला उतो अंबा बाई मा बोलिता हो उतो कार्य करदती काय महिमा वरुणोचिता हो
अंबा निघे मोलघनी हो निहारूढ दारुणी शस्त्रे अंबे त्वले मुनी हो शुंभर शुंभिक राक्षसा किती मारी तीरणी हो विप्रा राम दाता अश्र इथला तो चरणी हो उतो